आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू। आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही, असं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे। 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे। राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते। राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत, असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले।
सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है सहकार से समृद्धि इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे।
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले। या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शहा यांच्या हस्ते जमा करण्यात आला। राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला। आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्यसेवेत उपलब्ध होतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली। आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं। एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे। संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असं विभागानं म्हटलं आहे। या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत। पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं। चेन्नई जवळच्या कट्टन कुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते। विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला KL राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशानं 9 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशानं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला. बांगलादेशानं दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रिस्टो हे खेळाडू उतरणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं. 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोजवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. लष्करप्रमुख जनरल धीरज शाह आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे. आग्नेय आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमुळे सुमारे 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.